हो, मी हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल बोलणारच आहे, कारण आपल्याकडे तर 1950 दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीचे सुवर्ण युग म्हणून आजही ओळखलं जातं. हां, त्यामुळे शक्यच नाही की मी हिंदी चित्रपटसृष्टी यातनं काढून ठेवेन. एक एक तारा इतका चमचमणारा की बघणाऱ्याचे डोळे दिपावे रे सग्राम, काय सांगू मी तुला. दिलीप कुमार, राजकुमार, देवानंद, नरगिस, मीना कुमारी, मधुबाला, वैजयंतीमाला, नूतन, वहिदा रेहमान, किशोर कुमार, गुरुदत्त, वाह, म्हणजे ही म्हणजे काहीच नावं, फक्त काही नावं घेतली आहेत. काय एक एक तारे होते त्यावेळेस चित्रपटसृष्टीत. जशी काय भारताची फाळणी हे एक समुद्रमंथन होतं आणि त्या रक्तरंजित विषयाबरोबर हे हिरेही तिथूनच प्रकट झाले. म्हणजे बघ ना, मदर इंडियाला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं रे, जागतेरवनी कार्लोवी वेरीमध्ये आणि दो बिघा जमिनी कॅन्समध्ये पुरस्कार पटकावले, आणि आवाराने ती आवारा ह्या पिक्चरनी तर चक्क रशियालाच प्रेमात पाडलं. म्हणजे राज कपूर हा इंटरनॅशनल स्टार झाला त्या एका सिनेमामुळे. बिमल रॉय, गुरुदत्त, बी आर चोप्रा, वी शांताराम, मेहबूब खानसारख्या अव्वल दिग्दर्शकांनी एकामागून एक अप्रतिम सुपरहिट, म्हणजे आपल्याला त्याला सुप्रतिम असं म्हणता येईल असे चित्रपट काढले. आणि मी फक्त काही नावं घेतो बरं का, बाबूल, आवारा, बाजी, बैजू बावरा, परिणीता, बूट पॉलिश, अरे श्री 420, जागते रहो, दो बिघा जमीन तर आहेच, मिस्टर अँड मिसेस 55, जनक जनक पायल बाजे, देवदा, CID, मदर इंडिया आहे, प्यासा, नया दौर, दो आखे बारा हात, आहा काय सिनेमा होता रे हा दो आखे बारा हात, माझा तर फेवरेट शांतारामचा सिनेमा आहे हा. चलती का नाम गाडी, मधुमती, कागज के फूल, वाह, अनाडी, असे अनगिनत सुपर अप्रतिम सुप्रतिम सिनेमे. आणि त्यावर झालर म्हणजे अनिल बिस्वास, नौशाद, सी रामचंद्र, SD बर्मन, वसंत देसाई, शंकर जयकिशन, मदन मोहन, OP नय्यर आणि सलील चौधरी असे गुणी संगीतकार. आणि त्यांना साथ द्यायला कोण तर गीता दत्त, सुरैया, शमशाद बेगम, राजकुमारी, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, मुकेश, तलत मेहमूद, मन्ना डे, हेमंत कुमार आणि एव्हरग्रीन किशोर कुमार यांची साथ. म्हणजे काय 1950 दशक खरोखर सुवर्ण काळ होता ते तुला लक्षात येईल. पण एक गंमत सांगतो तुला, 1952 आपले नवीन इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर अगदी थेट पुणेकर म्हणजे बाळकृष्ण विश्वनाथ केसकर हे आपले IND मिनिस्टर होते. त्यांनी चित्रपट संगीत, क्रिकेट कॉमेंट्री आणि पेटी यावर आकाशवाणीवर बंदीच आणली. का? कारण त्यांना असं वाटायचं की हे फार एरॉटिक आहेत, यांच्यावर मुघल असं काहीतरी ह्यांच्यावर एक इफेक्ट आहे जो हिंदुस्थानी संगीताला अपभ्रंशित करत आहे, आणि हिंदुस्थानी संगीत हेच फक्त ऐकण्याजोगं आहे, आणि नव्या भारताला फक्त हिंदुस्थानी संगीत, शास्त्रीय संगीत हेच ऐकवावं. या अनुषंगाने त्यांनी कॉमेंट्री, क्रिकेटची, चित्रपट संगीत आणि पेटी, काय पेटीबद्दल काय त्यांना राग होता कोणास ठाऊक, त्यांनी बॅनच केलं. पण हे चित्रपट संगीत इतकं लोकप्रिय होतं संग्राम की श्रीलंकेतून रेडिओ सिलोन यांनी बिनाका गीतमालेला आणि त्याबरोबर अमीन सयानीला जन्म दिला. आणि त्यांनी मुंबईत जाहिरात घेण्यासाठी कार्यालय काढलं. असंख्य भारतीयांनी आणि जाहिरातदारांनी सुद्धा या स्टेशनला उचलून धरलं. शेवटी नाईलाजानी आकाशवाणीनी 1957 साली विविध भारतीचे उद्घाटन केलं.